नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज अस्तंत बंगालातल्या दुर्गापुरात 5,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुनयादी फातर घालो आनी कांय प्रकल्पांचे उक्तावण केले. ह्या प्रकल्पांक लागून वाठारात जोडणी वाडटली, गॅस आधारित येरादारी वाडटली आनी गॅस आधारित अर्थव्यवस्थेक चालना मेळटली अशें ताणी म्हटला. दुर्गापूर हे फकत स्टील सिटी न्हय तर भारतीय कारागिरांचे एक मुखेल केंद्र जावन देशाच्या उदरगतीत महत्वाची भूमिका साकारता अशें ताणी मुखार म्हळा. ताचे पयली ताणी बिहारातल्या मोतिहारीत 7,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुनयादी फातर घालो आनी कांय प्रकल्प राष्ट्राक समर्पित केले. हातूंत रेल्वे, रस्ते, ग्रामीण उदरगत, नुस्तेमारी, इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मळावेल्या प्रकल्पांचो आस्पाव आसा. बिहारातल्या तरणाट्यांक रोजगार दिवपा विशीं ताणी सांगले.
हमारा संकल्प है समृद्ध बिहार, हर युवा को रोजगार. नीतीश जी की सरकार ने यहाँ लाखों युवाओं को पूरी पारदर्शिता के साथ सरकार में नियुक्ति भी दी है. नीतीश जी ने अभी बिहार के नौजवानों को रोजगार के लिए भी नए निश्चय भी लिए हैं. केंद्र सरकार कंधे से कंधा मिलाकर उनका साथ दे रही है.
हे वेळार नक्षलवादा विशीं उलयतना ताणी म्हळा.
जिन इलाकों पर माओवाद का काला साया था, आज वहां के नौजवान बड़े सपने देख रहे हैं. हमारा संकल्प है कि हम भारत को नक्षलवाद से पूरी तरह मुक्त करके रहेंगे.
अमेरिकेन पहलगामात जाल्ल्या आतंकवादी हल्ल्या फाटल्यान आशिल्ल्या द रेजिस्टन्स फ्रंट गटाक आतंकवादी संघटना आनी खासा नियुक्त जागतिक आतंकवादी संघटना म्हूण घोशीत केला अशें अमेरिकेचे विदेश सचीव मार्को रुबियो हांणी निवेदनांत म्हणला. TRF हो लश्करी तयबा प्रेरीत गट आसा. मजगती अमेरिकेच्या ह्या निर्णयाक भारतान येवकार दिला. हाका लागून आतंकवादा आडच्या झुजात भारत अमेरिका सहकार्य आनी घटमूट जाला अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सोशल मिडिया पोस्टा वरवीं सांगले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी आयज नोयडात इंडिया इंटरनॅशनल मुव्हमेंट फॉर द युनायटेड नेशन परिषदेचे उक्तावण केले. अमृतकाला खातीर पंचप्राण खाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कल्पना केल्ल्या प्रमाण वर्ष 2047 मेरेन विकसीत भारत उबारपा खातीर तरणाट्यांनी सक्रियपणान योगदान दिवपाचो उलो ह्या वेळार ताणी मारलो. आधुनिक महामार्ग हे प्रगतीची जीवितरेखा आसात, उदरगतीक चालना दितात आनी समाजाक जोडटात अशें केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा हांणी सांगले. संवसारीक दर्जाचे रस्ते आनी येरादारी मुळावी बांदावळ बांदपाक सरकार बांदील आसा अशें ताणी मुखार सांगला. फाटल्या 11 वर्सात सरकारान शाराक जोडपाक, समाजाक सशस्त करपाक आनी महामार्ग बांदपाच्या माध्यमांतल्यान अपूर्व गतीन उदरगत करपाक खूप श्रम घेतल्यात अशें आयज दिल्लीत जाल्ले रस्ते आनी महामार्ग शिखर सभेत मार्गदर्शन करतना ताणी सांगले. सृजनशील अर्थव्यवस्थेत काम करपाची आकांक्षा आशिल्ल्यांक साधना आनी प्रशिक्षण दिवपाक केंद्र सरकार बांदील आसा अशें माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. भारताचे सृजनशील अर्थव्यवस्थेक उर्बा दिवपा हेतान मुंबईच्या NFDC आवारात भारतीय सृजनशील तंत्रज्ञान संस्थेच्या कॅम्पसाचे उक्तावण करतना ताणी सांगले.
प्रधानमंत्री जी का एक संकल्प है कि IIT और IIM के सिस्टम की तर्ज पर क्रिएटिव टेक्नोलॉजीज का एक नया इंस्टीट्यूशंस की सीरीज बने, IICT, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजीज. टेक्नोलॉजी आज के क्रिएटिव वर्ल्ड में जिस तरह से एक इंटीग्रल पार्ट बन चुकी है, उसमें बहुत जरूरी है कि हमारी क्रिएटिव इकोनॉमी में काम करने वाले जितने भी लोग हैं और जो इससे जुड़ना चाहते हैं, उन सबको हम नए स्किल्स दें, टेक्नोलॉजीज में ट्रेनिंग दें, नए टूल्स दें.
जागतिक सृजनशील तंत्रज्ञानात भारताची तांक वाढोवपाच्या दिकेन हे एक महत्वाचे पावल आसा. ह्या कार्यावळीक मुखेल सोरे म्हणून महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हाजीर आशिल्ले. मे महिन्यात केंद्र सरकारान घेतिल्ल्या वेव्ज उपक्रमाक लागून सृजनशील अर्थव्यवस्थेक चालना मेळ्ळ्या अशें मत मुखेलमंत्र्यांनी उक्तायले आनी मुंबईत IICT सारखी संस्था सुरू केल्ल्या खातीर केंद्र सरकारचे उपकार मानले. भारतीय नौदळान आयज विशाखापट्टणमात जाल्ल्या सुवाळ्यात पयले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल INS निस्तारचे जलावरण केले. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड कंपनीन तयार केल्ले निस्तार हे भारताच्या आत्मनिर्भरतायेच्या प्रवासातलो एक मैलाचो फातर आसा. भारतीय हवामान खात्यान आयज राजस्थान दर्यादेगेवेले कर्नाटक केरळ माहे तमिळनाडू पुडुचेरी करायकल अस्तंत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरेगिसी हो लास वेगासात जाल्ल्या फ्रीस्टाईल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ सर्तीच्या सेमीफायनलीत पावल घालपी पहिलो भारतीय खेळगडो थारलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.